षष्ठ सर्ग. सीतेचा शोध, वानरांचा गुहेत प्रवेश आणि स्वयंप्रभेचे चरित्र. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, मृगचर्म आणि वल्कले परिधान केलेले श्यामवर्ण जटारूपी मुकुटाने शोभणारे विशालनयन शांत स्मितयुक्त सुंदर मुख असणारे आणि पशुपक्ष्यांकडे पाहणारे सीतेच्या विरहाने अत्यंत दुःखी झालेले श्रीराम गुहेच्या दाराशी एका शिलेवर बसलेले आहेत. हे पाहून सुग्रीव आणि लक्ष्मण दुरूनच रथातून वेगाने उडी मारून खाली उतरले आणि भक्तियुक्त अंतकरणाने ते दोघे श्रीरामांच्या पाया पडले. धर्मज्ञ श्रीरामाने सुग्रीवाला आलिंगन दिले, त्याचे कुशल विचारले आणि त्याला आपल्याजवळ बसून घेऊन त्याचे यथायोग्य आदरातिथ्य केले. तेव्हा भक्तीने नम्र होऊन सुग्रीव रघुश्रेष्ठांना म्हणाला, देवा पहा, वानरांची प्रचंड सेना येत आहे. कुलाचल पर्वतावर जन्माला आलेले देहाने मेरू किंवा मंदर पर्वताप्रमाणे असणारे नाना बेटे नद्या आणि पर्वत यावर राहणारे पर्वताप्रमाणे प्रचंड असणारे असे असंख्य वानर येत आहेत. ते सर्व देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेले असून स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणतेही रूप धारण करू शकतात आणि ते सर्व युद्ध करण्यात तरबेज आहेत. हे प्रभू, या वानरातील काही एका हत्तीचे बळ असणारे, काही दहा हत्तींचे सामर्थ्य असणारे, काही 10,000 हत्तींचे बळ असणारे, तर इतर अपरिमित बल असणारे आहेत. कित्येकांची कांती ही काजळाच्या पर्वताप्रमाणे, काही जण सोन्याप्रमाणे पिवळे आहेत, काहींचे मुख तांबड्या रंगाचे, काही वानरांचे केस लांब आहेत, काही वानर शुभ्र स्फटिकाप्रमाणे दिसतात, तर काही राक्षसाप्रमाणे दिसून येतात. हे सर्व वानर युद्ध करू इच्छितात. ते गर्जना करीत सर्व बाजूने येत आहेत. हे प्रभो, हे सर्व वानर तुमचे आज्ञापालन करणारे असून ते फळे मुळे खाऊन राहणारे. या सर्वांच्या मध्ये अस्वलांचा राजा जांबवान नावाचा असून तो शूर आणि बुद्धिमान आहे. हा जांबवान माझ्या मंत्र्यामध्ये श्रेष्ठ आहे. तो कोट्यवधी अस्वलांच्या समूहाचा नायक आहे. तसेच हा हनुमान महान सामर्थ्य आणि पराक्रम असणारा म्हणून विख्यात आहे. तो वायूचा पुत्र, अतिशय तेजस्वी, माझा मंत्री आणि बुद्धिमंतामध्ये वरिष्ठ आहे. याखेरीस माझ्या वानर सैन्यात नल, नील, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ, मैंदव, गज, पनस, बलिमुख, दधिमुख, सुषेण, तार, तसेच हनुमानांचा पिता असणारा बलवान महासामर्थ्य संपन्न केसरी हे सर्व आहेत. हे रामा, हे माझ्या सैन्यातील समूहांचे मुख्य वानर मी तुम्हाला प्राधान्याने सांगितले. हे सर्व महात्मे महावीरशाली इंद्राप्रमाणे पराक्रम असणारे आहेत. त्यातील प्रत्येकजण कोटी कोटी वानर समूहाचे नायक आहेत. हे सर्व वानर तुमची आज्ञा पाळणारे असून ते देवाच्या अंशापासून उत्पन्न झालेले आहेत. हा वालीचा अंगद नावाचा पुत्र वैभव संपन्नाने विख्यात आहे. हा वालीप्रमाणे सामर्थ्य असणारा वीर असून तो राक्षसांच्या सैन्याचा नाश करणार आहे. हे आणि इतर पुष्कळ वानर तुमच्यासाठी प्राण अर्पण करण्यास तयार आहेत. हे वानर पर्वतांची शिखरे उचलून युद्ध करतात आणि शत्रूचा वध करण्यात ते निपुण आहेत. ते सर्व तुमच्या स्वाधीन आहेत. हे रघुश्रेष्ठा, तुम्ही त्यांना आज्ञा करा. तेव्हा श्रीरामांचे डोळे आनंदाने भरून आले. त्याने सुग्रीवाला आलिंगन देऊन म्हटले, हे सुग्रीवा, माझ्या कार्याचे महत्त्व तुला माहीत आहेच. तेव्हा जर तुला इष्ट वाटत असेल तर तू सीतेच्या शोधासाठी त्यांची योजना कर. रामांचे वचन ऐकल्यावर मन आनंदित झालेल्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाने बलवान वानरांना सीतेच्या शोधासाठी पाठवले. सर्व दिशांना अनेक वानरांना सत्वर पाठवून त्याने अधिक प्रयत्नपूर्वक महाबलवान अशा युवराज अंगद, जांबवान, महाबली हनुमान, नल, सुषेण, शरभ, मैंद, द्विविद यांना दक्षिण दिशेला पाठवले व सुग्रीव त्यांना म्हणाला, माझी आज्ञा शिरोधार्य मानून तुम्ही प्रयत्नपूर्वक शुभलक्षणी जानकीचा शोध घ्या आणि एक महिन्याच्या आत परत या. सीतेचा शोध लावण्यास जर एक महिन्यापेक्षा एक दिवस जरी जास्त लागला तर हे वानरानं तुम्हाला माझ्याकडून प्राणांतिक दंड भोगावं लागेल. अशा प्रकारे महापराक्रम असणाऱ्या वानरांना पाठवून सुग्रीवाने श्रीरामांना नमस्कार केला आणि तो त्यांच्या शेजारी बसला. मारुती निघाला हे पाहून श्रीराम त्याला म्हणाले, हे वानरश्रेष्ठा, ओळख पटण्यासाठी म्हणून माझ्या नावाच्या अक्षराने अंकित अशी ही माझी उत्तम अंगठी तू सीतेला एकांतात दे. हे कपिश्रेष्ठा, या कार्यात तूच सर्व समर्थ आहेस. तुझे संपूर्ण सामर्थ्य मला माहीत आहे. जा, तुझा मार्ग तुला कल्याणकारक हो. अशा प्रकारे वानरराज सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी पाठवलेले अंगद इत्यादी वानर इकडे तिकडे भ्रमण करू लागले. फिरत असताना काही वानरांना विंध्य पर्वताच्या गहन अरण्यात पर्वताप्रमाणे प्रचंड आणि भीषण आकार असणारा आणि जंगलातील पशु व हत्तींना खाणारा एक राक्षस दिसला. तो रावण आहे असे समजून काही श्रेष्ठ वानराने कलकलाट करीत मुठीच्या प्रहाराने त्याला एका क्षणात ठार केले. तो सहजासहजी मेल्यामुळे तो रावण नाही असे म्हणून ते वानर दुसऱ्या एका मोठ्या अरण्यात शिरले. परंतु तहानाने व्याकुळ झालेल्या त्या वानरश्रेष्ठांना तेथे कुठेच पाणी मिळाले नाही. त्या महान अरण्यामध्ये फिरत असताना त्या वानरांचे कंठ, ओठ आणि ताळू सुकून गेले. तितक्यात गवत आणि झुडपेला त्यांनी झाकलेली एक मोठी गुहा त्यांना तिथे दिसली. भिजलेले पंख असणारे क्रौंच, हंस इत्यादी पक्षी त्या गुहेतून बाहेर येताना त्यांना दिसले. तेव्हा येथे नक्की पाणी आहे, आपण या गुहेत प्रवेश करूया असे म्हणून हनुमान प्रथम त्या गुहेत शिरला. त्याच्या मागोमाग इतर सर्व वानर एकमेकांचे हात आपल्या हातात धरून मोठ्या उत्सुकतेने त्या गुहेत शिरले. त्या गुहेतील अंधारात पुष्कळ दूर गेल्यावर त्या कपिश्रेष्ठांना दिसले की स्फटिक म्हणण्यासमान स्वच्छ पाणी असणारे सरोवरे, पिकलेल्या फळाने वाकलेले कल्पवृक्षाप्रमाणे असणारे आणि मधाच्या पोळ्याने युक्त असे वृक्ष तेथे आहेत. सर्व गुणाने युक्त रत्ने, वस्त्रे इत्यादीने भरलेली, दिव्य खाद्य अन्न इत्यादीने युक्त परंतु मनुष्यरहित अशी घरे आहेत. ते सर्व पाहून सर्व वानर आश्चर्यचकित झाले. तेथेच एका दिव्य भवनात सोन्याच्या आसनावर बसलेली एकटी स्त्री त्यांना दिसली. स्वतःच्या प्रभेने देदीप्यमान, वलकल वस्त्रे परिधान करणारी आणि योगाभ्यासात रत होऊन ध्यान करणारी अशी ती योगिनी होती. त्या महाभागा स्त्रीला वानराने भक्तीने आणि भीतीने प्रणाम केला. त्या वानरांना पाहून ही ती देवी म्हणाली, अहो तुम्ही का व कोठून आलात? तुम्ही कोणाचे दूत आहात? तुम्ही माझ्या स्थानात जबरदस्तीने का घुसला आहात? ते ऐकून हनुमान म्हणाला, हे देवी ऐक, मी सर्व काही तुला सांगतो. ऐश्वर संपन्न आणि समर्थ असे महाराज दशरथ हे अयोध्येच्या अधिपती होते. त्यांचे महाभागशाली ज्येष्ठ चिरंजीव श्रीराम या नावाने विख्यात आहेत. पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून पत्नी व धाकटा भाऊ यासह ते वनात गेले. तेथे त्यांची साध्वी पत्नी दुरात्म्या रावणाने हरण करून नेली. त्यानंतर लहान भावासह ते सुग्रीवाकडे गेले. श्रीरामांशी मैत्रीचा संबंध जुळल्याने सुग्रीवाने आम्हाला आज्ञा दिली की त्यांच्या प्रिय पत्नीचा शोध करा, म्हणून आम्ही तेथून आलो आहोत. त्यानंतर वनात जानकीचा शोध घेताना आम्हाला तहान लागली, तेव्हा आम्ही या भयंकर गुहेत शिरलो आणि दैवयोगाने येथे आलो आहोत. हे कल्याणी, तू कोण आहेस आणि येथे का राहत आहेस ते तू आम्हाला सांग बरे. अशा प्रकारे तहान दिल्या वानरांना पाहून ती योगिनी आनंदित मनाने म्हणाली, प्रथम तुम्ही यथेच फळे आणि मुळे खाऊन अमृताप्रमाणे गोड पाणी पिऊन घ्या, मग मी प्रथमपासून माझा वृत्तांत तुम्हाला सांगेन. ठीक आहे असे म्हणून खाऊन आणि पिऊन संतुष्ट झालेले ते सर्व वानर तिच्याजवळ आले आणि हात जोडून उभे राहिले. तेव्हा दिव्य दर्शन असणारी ती योगिनी हनुमंताला सांगू लागली, पूर्वी विश्वकर्म्याची हेमा नावाची दिव्य रूप असणारी कन्या होती. त्या तेजस्वी स्त्रीने नृत्याने श्री महादेवांना प्रसन्न करून घेतले. संतुष्ट झालेल्या शंकराने तिला राहण्यास हे अतिशय मोठे दिव्य नगर दिले. सुंदर दात असणारी ती हेमा येथे हजारो वर्षे राहिली. तिची मी मैत्रीण आहे. मी दिव्य नावाच्या गंधर्वाची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा आहे. मला मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, म्हणून मी नेहमी विष्णूच्या भक्तीत तत्पर असते. ब्रह्मलोकी जाताना हेमा मला म्हणाली होती की तू येथेच सर्व प्राण्यांनी रहित अशा स्थानी राहून तपश्चर्या कर. त्रेतायुगात अविनाशी नारायण हे दशरथाचे पुत्र श्रीराम होऊन भूमीचा भार हरण करण्यासाठी अरण्यात हिंडणार आहेत. श्रीरामांच्या पत्नीचा शोध करीत वानर तुझ्या गुहेत येतील तेव्हा त्यांचा सत्कार कर. श्रीरामाकडे जाऊन तू त्यांना नमन करून तू त्यांची मनपूर्वक स्तुती कर. मग योगी लोकांनाच जाण्यास योग्य अशा विष्णूंच्या सनातन धामाला तू जाशील. तेव्हा श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मी त्वरेने येथून जाऊ इच्छिते. तुम्ही आता डोळे मिटा, मग तुम्ही या गुहेच्या बाहेर जाऊन पोहोचाल. त्या वानरांनी तसे केले. ते त्वरित पूर्वीच्याच वनात जाऊन पोहोचले. इकडे ती सुद्धा गुहेतून बाहेर आली आणि लगेच राघवांच्या जवळ गेली. तेथे तिने सुग्रीवास असणाऱ्या श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाहिले. त्या बुद्धिमान स्त्रीने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वारंवार प्रणाम केला. मग शरीर रोमांचित झाले. ती गदगद वाणीने म्हणाले, हे राजेंद्रा, मी तुमची दासी आहे. तुमचे दर्शन घेण्यास मी येथे आले आहे. तुमचे दर्शन व्हावे म्हणून मी गुहेत राहून कित्येक सहस्र वर्षे दुश्चर तपाचे आचरण केले आहे. ते माझे तप आज फळाला आले आहे. मायेच्या पलीकडे असणाऱ्या तसेच सर्व प्राण्यांच्या बाबतीत आत बाहेर असूनही न दिसणाऱ्या अशा तुम्हाला मी नमस्कार करते. योगमायारूपी पडद्यामागे तुम्ही दडलेले आहात आणि आता तुम्ही माणसाचा देह धारण केला आहे म्हणून नाना रूपे धारण करणारा जादूगार ज्याप्रमाणे खऱ्या रूपाने समजून येत नाही त्याप्रमाणे अज्ञानाची दृष्टी असणाऱ्या माणसांना तुमचे खरे रूप दिसत नाही. हे भगवान, महान भगवत भक्तासाठी भक्तियोग प्रस्थापित करण्याच्या इच्छेने तुम्ही अवतीर्ण झाला आहात. तमोगुणी मी तुम्हाला कशी बरे जाणू शकेन. हे रघुत्तमा, या जगात तुमचे तत्व जरी कोणी जाणत असेल तर तो जाणू दे. माझ्या हृदय मंदिरात मात्र तुमचे हेच रूप सदा प्रकाशित राहो. हे रामा, तुमच्या चरणयुगुलाचे दर्शन म्हणजे मोक्ष दर्शनच होय. त्यामुळे संसाररूपी जन्म मरणाचा नाश होतो आणि सन्मार्गाचे दर्शन होते. हे आद्य, या जगातील धन पुत्र पत्नी आणि वैभव यांनी उन्मत्त झालेला माणूस अपरिग्रही लोकांचे धन असणाऱ्या तुमची स्तुती करण्यास पात्र ठरत नाही. जो गुणमार्गापासून निवृत्त झालाय, जो सर्वसंग परित्यागी माणसाचे सर्वस्व असतो, जो स्वतःच्या स्वरूपातच रममाण ठरलेला असतो आणि जो निर्गुण असूनही सगुण असतो, अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. जो कालस्वरूप आहे, जो सर्वांचा नियंता आहे, जो आदि मध्य आणि अंत यांना रहित आहे, जो सर्व ठिकाणी समभावाने व्यापून असतो, असे तुम्ही परमपुरुष आहात असे मी मानते. हे देवा, मनुष्यरूपात आल्यावर तुम्ही ज्या ज्या लीला करीत त्या त्या कोणालाही कळत नाही. तुम्हाला कोणीही प्रिय नाही, शत्रू नाही, तसेच त्यापेक्षा वेगळा उदासीन नाही. तथापि तुमच्या मायेने ज्यांचे अंतःकरण झाकले गेले आहे असे लोक तुम्हाला आपल्या भावनेप्रमाणे मानतात. तुम्ही जन्मरहित अकर्ता आणि ईश्वर आहात. देव, तिर्यक प्राणी आणि मानव इत्यादी योनीमध्ये तुम्ही जे जन्म घेता आणि कर्म इत्यादी करता ते सर्व त्या योनीचे अनुकरण असते. ती सर्व तुमची महान लीला होय. असे म्हणतात की तुम्ही अविनाशी असूनही भक्तांना तुमच्या कथा ऐकण्यास मिळाव्यात म्हणून तुम्ही अवतार घेता. तर काही जण असे म्हणतात की कोशल देशाच्या राजा दशरथांना त्यांच्या तपश्चर्याचे फळ देण्यासाठी तुम्ही अवतार घेतलाय. इतर लोक असे म्हणतात की कौशल्याने प्रार्थना केल्यावरून तुम्ही जन्म घेतला आहे. तर काही जण असे म्हणतात की दुष्ट राक्षसांचा भूमीला झालेला भार हरण करण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे विभू असलेले तुम्ही नररूपाने जन्माला आला. हे रघुनंदना, जे लोक तुमच्या कथा गातात आणि ऐकतात ते तुमचे पदकमल हे संसारसागर तरुण जाण्यास उत्तम नौका आहे असे मानतात. हे देवा, तुमच्या मायेच्या गुणाने मी बद्ध आहे म्हणून गुणापेक्षा वेगळ्या आणि गुणांचा आश्रय असणाऱ्या तुम्हाला मी कशी परी जाणू शकेन. तसेच वाणीचा विषय नसणाऱ्या आणि व्यापक असणाऱ्या तुमची स्तुती करण्यास मी कशी बरे समर्थ होईल. म्हणून तुमचा भाऊ लक्ष्मण आणि सुग्रीव इत्यादीसह असणाऱ्या धनुष्य व बाण धारण करणाऱ्या अशा तुम्हा रघुश्रेष्ठांना मी नमस्कार करते. अशा प्रकारे स्वयंप्रभेकडून स्तुती केली गेली तेव्हा शरणागताचे पापे हरण करणारे ते रघुश्रेष्ठ प्रसन्न झाले आणि आपले भक्त असणाऱ्या त्या योगिनीला ते म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे. भक्तिपूर्वक ती राघवाना म्हणाले, हे भक्तवत्सल प्रभो, जेथे कोठे मी जन्माला येईन त्या जन्मी तुम्ही मला तुमची निश्चल भक्ती द्या. तसेच जन्मजन्मी तुमच्या भक्तांशी माझी सदा संगती हो. सामान्य संसारी माणसाशी नको आणि माझी जिव्हा नेहमी भक्तीने राम राम असा तुमच्या नावाचा उच्चार करो. आणि हे प्रभू रामा, माझे मन सदा तुमच्या रूपाचे स्मरण करो. तुमचे रूप सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणारे श्यामवर्ण धनुष्यबाण धारण करणारे पितांबर परिधान करणारे मुकुटाने विभूषित तसेच बाहुभूषणे नुपूर मोत्याचे हार कौस्तुभमणी आणि कुंडले या इत्यादी शोभायमान आहे. याखेरीज मी अन्य कोणत्याही वर मागत नाही. श्रीराम म्हणाले, हे महाभागे, असेच होईल. आता तू बदरिकाश्रमात जा. तेथेच तू माझे स्मरण करीत असताना हे तुझे पांचभौतिक शरीर टाकून देऊन तू लवकरच मज परमात्म्याला प्राप्त करून घेशील. अमृताच्या साराप्रमाणे असणारे हे रघुत्तमांचे वचन ऐकल्यावर स्वयंप्रभा त्याचवेळी बद्री वृक्षाच्या समूहाने युक्त असणाऱ्या बद्रिकाश्रमात गेली आणि तेथे मनाने ती रघुपतींचे स्मरण करू लागली आणि शेवटी स्वतःचे शरीर टाकून देऊन तिने परमपद प्राप्त करून घेतले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे षष्ठ सर्ग समाप्त.